प्रिय श्रोता सेवा कार्यक्रम सचो सर रीते मेवा स्वागत है यू पाकुम आशा है यू के इत कार्यक्रम ते मुकुन आत्मिक लाभ पुट्टल सचो शांति उन्डे जिंदगी तलाई सचो सर री पुट्टल ते इदिना पहले की अमट परमेश्वर ता संदेश तुन केंच कम वलट अमट उन्दी मधुर पाटा केंच कम
शाम में मत खो जाना, शाम में मत खो जाना। सच्चाई की राह पे चलना, सच्चाई की राह पे चलना, स्वार्थ नहीं अपनाना। शाम में मत खो जाना। रंगीली दुनिया के तू शाम में मत खो जाना, शाम में मत खो जाना। मालिक ने ये जीवन तुझको हीरे जैसा दिया है, दीन दुखी के काम तू आए ऐसा ज्ञान दिया है। धीरज मन में प्रेम दिया, धीरज मन में प्रेम दिया, माया को ठुकराना, स्वार्थ नहीं अपनाना। रंग रंगीली दुनिया के तू शाम में मत खो जाना, शाम में मत खो जाना। धरती सूरज चंदा उसके गुण को गाते, लाखों है विश्ववासी जग में कितने रंग उठाते। पास जरा तू आजा मसीह के, पास जरा तू आजा मसीह के, पाप के तम को हटाना, स्वार्थ नहीं अपनाना। रंग रंगीली दुनिया के तू शाम में मत खो जाना, शाम में मत खो जाना। जितना हर दिल को तू प्यारे, पीड़ित है जो पापों से, राह सलीबी उनको दिखाना, भटके जो राहों से। सांसों का ये ताज है जब तक, सांसों का ये ताज है जब तक, गीत मसीह के गाना, स्वार्थ नहीं अपनाना। रंग रंगीली दुनिया के तू शाम में मत खो जाना, शाम में मत खो जाना। सच्चाई की राह पे चलना, सच्चाई की राह पे चलना, स्वार्थ नहीं अपनाना। शाम में खो मत जाना, शाम में खो मत जाना।
प्यारो भरडीत इत कार्यक्रम तोन केंजन वालर सबई भावडू ननी सेलकनु प्रभु यीशु ना पवित्रानी सामर्थ्य नाम ते मेकुन सब तोन नावा सेवा। प्रिय दोस्तालोडीत सच्चो सारी कार्यक्रम ते मे सप्ता उंदी बार फिर स्वागत है। माकुन आशा है कि इमर सबई प्रभु यीशु ना दया ते चंगो भलो हईट होए और माकुन विश्वास है कि कार्यक्रम तोन केंजाना जरिया ते मेकुन सब तोन आशीष पुटीत होए। यदि कार्यक्रम तोन केंजाना बात ते मिया मन ते बांगे भी विचार वाईतंग होए या फिर मीवा बांगे भी प्रार्थना निवेदन होए ते इमण माकुन अपनो चिट्ठी ते जरूर वह किट अमट मिलाई प्रभु ईसुन से बिनती की कुम परमेश्वर दाऊ मीवा सब परेशानी तोन हटे कैनल ओंडे अमट मी वंग चिट्ठी ना आशा की कुम। प्यारो भैरित अमट मीवा सेवत लाई हमेशा तैयार रही हूं ते वड़ट भैरित यानी सेलखनित अमट अपनो नेटाइज बाइबल अध्ययनता कार्यक्रम तुन शुरू क्या ना मुन्ने प्रभु ईसुन से बिनती की कुम। प्रभु जी अमट सब उन्दवार फिर यीशु मसीह ना नाम ते सच्चो मंतल नी करूं वाइत्र ओंडे अम्मट नी कुन जीवा ताल धन्यवाद सिया तलम की इम्मा माकुन अबे लुगु चंगो भलो इर्तो नी ओंडे मावा जीवन ते उन्दी ओंडे दिया जोड़े किसी सीती इदमादित लाई भी अम्मट नी कुन मन ताल धन्यवाद सिया तलम। प्रभु जी इम्मा माकुन सब कुछ सिया तो नी अम्मट नी कुन बड़ंग सिसके मायतुरम अब मरने को सिर्फ धन्यवाद तभी सिसके मायतुरम। ये प्रभु ने इम पूरो दुनिया तोन घड़ी ही तोनी नी समय से दुनिया ते भूले हेले। प्रभु जी इत समय ते बाइबल अध्ययन क्या ले मव सहायता नी मदद की इदे मवानी से बिनती अनी सुमरणा। प्रभु जी अंडे माकुन आशीषिम की अमरनी वा पवित्र वचन तोन ग्रहण की सके माइको ओंडे येड सब केंजन वालेड भाईडू ननी सेलकनु आशीष अनि बरकत सीम की येड बिनी वा पवित्र वचन तोन पुंज सके मायनु। प्रभु जी येड सब भाउडू ननी सेलकनु बांगे भी परेशानी होए या फिर बोड़ बीमार होए ते इम्मा बोड़ून पूरो रीति तल चंगो की बाड़ी की इम्मा चंगो कहने वाले परमेश्वर दाऊनी आंधी। प्रभु जी नीलाई बांगे भी काम कठी नहीं ले इम्मा सब कुछ किसी सके माई तो नहीं। धन्यवाद प्रभु ने इम्मा मावा बिनती तुन केंस थी धन्यवाद तसंग ने इत बिनती तुन यीशु मसीह ना नाम ते तलक की तो ना आमीन इहू ने आई। प्यारो भरिटनी सेलगनिट नैना मठ अपनो कार्यक्रम ते पुरानो नियम ता न्यायो नाम ता किताब तल नालू अनि संयुक्त पाठ ना उन्दिखाक नल अध्ययन किसे रहे माइको ते वड़ट दोस्तालोरिट इमट अपनो काम धंधा तुन घड़ी में छोड़े किसी प्रभु यीशु ना सच्चो वचन तुन केन जाट ने अपनो जीवन ते प्रभु यीशु ना आशीष तुन ये नट। प्यारो भरिट युवचन नु पड़ा ध्यान तल किंजट ओंडे इवन परो विचार क्यों मावल प्रभु महान राजा लांदुन वोन समय से दुनिया ते बुलहेले प्रभु मिवा जीवते आनंद खुशी ओंडे मन ते पुरु शांति सियानुल ओंडे मिवा सब काम धंधा ते भी खूब आशीषानी बरकस सियानुल। प्रभु जी मावंग पाप ना खातिर क्रूस परो अपनो कीमती नत्तूर तुन पहुंची सीतुल बोल अपनो नत्तूरता की मत से सिकुन माकुन सब तुन मोलाते ये तो लई ईद वो ना महान प्रेम तलाई प्रभु जिन अमर खूब धन्यवाद सियातोरम प्रिय दोस्ता लोड़ी नैन मा करम अच्छा समय है कि अमर भी वो ना वचन तुन केंची अवन अपनो मन ते ग्रहण किसी वो नपनो जीवते जगासी को सिर्फ मावा विश्वास प्रभुन परो ही आयना चाहिए विश्वास ता आधार परो ही सब कुछ आच सके आईताई करम ता बिना विश्वास अधूरवान मावल प्रभु राजा नोल राजा अने प्रभु नोल प्रभु आंदुल प्यारो भरी टनी सेलकनेट निर्णय मट अपनो न्यू कार्यक्रम ते प्राणो नियम ता न्यायो नाम ता किताब तल नालुंगने सयुं पाठना अध्ययन किस रहे मातुरं प्रिय केंजन वालर दोस्तालोड़ी खास मांदिंग तीसरो धर्म तुन छोड़े क्या ना ओंडे परमेश्वर दबरा अने बाराकता धरियते इस्राएली लोगोड़ुन छोड़े किसुत्तोड़ बपोड़ एहुद सासियत्तो आपी इस्राएली लोगोड़ फिर परमेश्वर ता नजरते भुरोकीतो इद्दन लाई परमेश्वर बोलुन हासोर मुलुकते मदन वाले कनान देश तोल राजल याबिनता वस्ते किसी सीतुल इद्देनोल मुखियल सीसरा पड़ो डोल मानवल मत्तोल येल अन्य जाति नल हरोशेत मुलुकतोल मदन वाले मत्तोल आप इस्राएली लोगोड़ प्रभुन से सुमरणानी अरदास कीतो बाड़ी की सीसरा पड़ो डोल मानवन करुम लोहो नंग 900 रत मंजीता और बोल इस्राएली लोगोर पर रो 20 वर्ष तक लुगुस पड़ा अंधेर कीता के रहमतुल समय ते लपी दोत ना जनी धबुरल इद नबियल मत्ता इस्राएली लोगोला न्याय किंदु अद ए प्रेम मुलुकता मट्टा वाले देश ते रामा मुलुकानी बेतलता नडुमते दबोराना खजूर तनीचो उच्चिमंदु उन्हें इस्राएली लोगों अदन करों न्याय तलाई हत्ता के मंदों अद अभिनु हम तोल मर्री बारक तुन के देश नप्ताली मुलुक तल केसु चुकुन इत्तु बड़ांग इस्राएल तोल परमेश्वर दाव इहुन हुकुम सीतुल की इम्मा हंजिकुन ताबोर मटत पर रो तरिया नप्तालीर अनि जबुलीनीर ईपी तल 10,000 मानवलोडुन संग ने अरीविता आपियन्ना याबिन मुलुक तोल मुखियाल सीसराना रत उंडे भीड़ भार ता संग ने कीसोन ढोडा लुगुस निवा खाक उंडे विंची येतका उंडे अदेन निवा कई दे किसी का प्यारो भाईडी टनी सेलकनित अमट इग्गा पढ़े मातम की एहुद न्याय क्यान वाले ना सायनबाद ते इस्राएली लोगों फिर पेनक ना पूजा ते मगन असियत्तो इदेना नतीजा उन्दिवार फिर दुख ता समय शुरू असियत परमेश्वर इस्राएल जाति तुन कनान देश तोल राजल याबिन तनीचो किसी से तोल वो ना फौस तोल मुखियल सिसरा पड़ो डोल मानवल मत्तोल उनकरुम लोहो ना 900 रत्क मत्ता इस्राएली लोगोर यु रत्क ना कारण तल खूब वरिसी मत्तोर कनान देश तोल राजल इस्राएल देश पर रो 20 वर्षान लुगुस वोड खूब करने की तोर इग्यमवा जान पहचान उन्दी नबियन संग ने आई थाई अदेना पड़ोल दबोराई इजनी नबियल अनि न्याय रंटे सेवानु किंदु इत उन्दी झनी मत्ता पर इस दिन परमेश्वर इस्राएली लोगोड़ा न्याय क्यान वाले ना रूपते निलत्तुल इंगा अमट बोल मानवन से बिले मासी रहे माइकों गेल मानवन इमट जनी ना आचलते मकन वाले मानवाल इंज सके माइतोरित बारक अजनीन से इत्तुल यदि मा नवसंग ने वाईकी ते अन्ना अगा नाका अलते अन्ना हल्दा का अधित्तु बेशक अन्ना नी संगने दाका ते भी इद यात्रा ते नी वतो बांगे बड़ाई हल आनल बाड़ी की परमेश्वर सीसरन उन्दी झनी नवस्ते किसी सियानुल आपी दबुरल ते चिकुन बारक तसंग ने केदस मुलुक ते चले मा आपी बारक जबुलू ननी नपताली लोगोड़ा केदस मुलुक ते केसुची ये तुल अंडे अद्देन पिज्जा 10,000 मानवालोड रवनासी हत्तोड़ उंडे दबुरल भी वोड़संग ने चले मत दबुरल बारक तसंग ने लड़ाई ते हदाना स्वीकार किसी येत पर वोड़ साव वहची सीतुड़ की इधर लड़ाई ता मुखियाल उन्द जनी आयाल सिसरल पड़ोडोल मुखिया न मौत अनी उना हारे मायना अम्मा थोड़ी तुलम की दबुरल उन्दिखरो अनी वाको जनी मत्ता इतोले मानवल परमेश्वर तो सेवक आज सके माई तो ले दबुरल इसराइली लोगोड़ा छुटकारा चाहे मान बारक इसराइली सैनिक नु तैयार की तुल बोल जबुलू ननी नप्ताली ना पाड़ी नाल 10,000 सैनिक ये ची ये तुल बोल बैरिर से लड़ाई क्या लाई तैयार आज तुल हके सीसराल भी लड़ाई क्या ना तैयारी की तुल और डे कोशिन ढोडाता किनार पर रो उन्दे जगह आसी हत्तोड़ आमा ठुड़कम की परमेश्वर सीसरा ना सारो फौज तुन इसराल देश तोड़ सैनिकोड़ा जरियाते नाश की तुल अने सीसराल उन्दे जनी ना जरियाते जोक्सी वाट तुल हे बेर पड़ो ढोल केनी वोड केनीड़ ईपी मूसानोल सिरंडू होबाप तोड़ वंश तोड़ मत तोड़ अपनो तुन अलग किसी कुन के देश मुलुकता करुम तोड़ सा निमता बांज मड़ा लुगुस हंजी कुन अपनो डेरा अग गई वाटसी मत तोल बपोल सीसराल इत खबर पुर्तु की अभिनोम तोल मर रही बारक ताबोर मटत पर रो तरिसियत तोले आपी सीसराल अपनो सब रत्क यु लोहना 900 रत्क मत्ता अंडे अपनो संग ने पुरो फौज तुन अन्य जातिरा हरो सेत मुलुक तल किशोन ढोड़त परो केसु तुल आपी दबोरल बाराग तुनित्तु तेदा बाड़ी की नेन अद्धिया आंद प्रिय केंजन वालेड दोस्तालोडे आपी परमेश्वर सीसरान निवा कई दे किसी सियानो बड़ंग परमेश्वर निवा मुन्ने हेलपसियोल इदमादित पर रो बाराक अंडे वोना पिज्जा पिज्जा 10,000 मन वालोड ताबोर मट्टा ताल नीचो रचियत तोड आपी परमेश्वर सारो रत्कन संग ने बल्कि सारो फौज ता संग ने सीसरान तलवार ताल बाराक ता सामनो घबरे किसी सीतोल अंडे सीसराल रत पर रो रसिकुन काल काल ताक्सिकुन सोडिसियत तोल अंडे बाराक दूसरो जातेड़ा हेरोसे तलुगुस रत्कना अनि फौजता पीछा की तोड़ और तलवार तल सिसरा नसारो फौज नास आसियत और वड़ल भी मानवल हेलेपिसल पर सिसरल काल काल खेबेर केनी न जनी येल न डेरा तहिसते सोडिसियत तोल प्यारो भयडित अनि सिलकने बाड़ी की हासुर तोल राजल याबी ननी ये बेर केनी ते मेल मिलाप मत्ता आपी यायल सीसरा ना भेट तलाई पस्सी कुनवोन से इंदलातु ये प्रभुनी वड़ा ना करूं वड़ा अंडमिनी वरीमा आपी बोल अध्यन करूं ढेरा थैतुल अंडयत वोन पर रोकम ले वाटसी ची आपी सीसराल अध्यन से इत्तुल ना कुन प्यास लगता ही ना कुंजरस हो येर हुआ आप भी अत्पादा कुप्पी खोलक सिवोन पालू तो डबोन मुचुची सीतो आप ही बोल अध्यनिन इत्तुल देरा ता डेरित पर रो निच्छिमन और यदि बोले वास्य कुन्नी से पूछ के अनुल की इग्गा बोले मान वाला युल आप ही इम्मा इंदा की बोले भी हैले प्यारो भयडी तनी सेलकनी ಇದನ್ನ ಬಾತ್ತೆ ಹೆಬರ್ತ ಜನಿ ಯಾಯಲ್ ಡೇರತಲ್ ಉಂದಿ ಖುಟಿ ಏತು ಒಂಡೆಪ್ಪನು ಕೈದೆ ಉಂದಿ ಹತ್ತೊಳ ಭಿ ಏತು ಒಂಡೆ ದಬೋ ಕಾಲ್ಕ ಬೋಲ್ ಮಾನ್ವನ್ಕರು ಹಂಚಿಕೊನ್ ಖುಟಿ ತುನ್ಬೋನ ಕನ್ಪಟಿತೆ ಇವನ್ ಠೋಗ ಕಿಸಿ ಸೀತ್ ಕಿ ಖುಟಿ ಪಾರ್ ಆಸಿಕೊನ್ ಧರ್ತಿ ತೆ ಧಸೆ ಮಾಸಿಯತ್ ಓಲ್ ಮಾನ್ವಲ್ ತೋ ದೊರ್ಸಿ ಮತ್ತೋಲ್ ಇದ್ದಿನ್ ಲೈ ಬೋಲ್ ಗೇರು ನಿಂತೆ ನಾಮ್ಸಿ ರಹಿಮಾಸಿತೋಲ್ ತೆ ಬೋಲ್ ಸಾಸಿಯತ್ತೋಲ್ ಬಹುನ್ ಬಾರಕ್ ಸಿಸ್ರಾ ನ ಪೀಛಾ ಕೀತಾ ಗೆ ವಾತ್ತೋಲ್ ಆಪಿ ಯಾಯಲ್ ಜನಿ ಬೋನ್ ಸೆ ಭಿಲೆ ಮಾಯನ್ ಲೈ ಪಸಿತು ಒಂಡೆ ಇತ್ತು ಹಿಕ್ಕೆ ವಡ ಬೋನಿ ಮ ಪಿಡ್ಕಿತೋ ನೀ ಓನ್ ಅನ್ನ ನೀ ಕೋನ್ ಬದಗೀಕ ಆಪಿ ಓಲ್ ಅಜ್ಜನಿ ಸಂಗ್ನೆ ಹಂಜಿ ಕುನ್ ಬಳಂಗ್ ಹುಡ್ತುಲ್ ಕಿ ಸೀಸರಾಲ್ ಸಾಸಿ ಅರ್ತೋಲೈ ಒಂಡೆದ್ ಖುಟಿ ಓನ ಕನ್ಪಟಿತೆ ಗಳೆ ಮಾತಾಯಿ ಇದರಂಗ್ನೆ ಪರಮೇಶ್ವರ ಅದ್ದಿಯ ಕರಾನ್ ದೇಶ್ ತೋಲ್ ರಾಜಲ್ ಯಾಬಿನ್ ತುನ್ ಇಸ್ರಾಯೇಲಿ ಲೋಗೋಳ ಸಾಮ್ನು ನೀಚೋ ದಿಸುತೋಲ್ ಒಂಡೆ ಇಸ್ರಾಯೇಲಿ ಲೋಗೋಳ್ ಕನಾನ್ ದೇಶ್ ತೋಲ್ ರಾಜಲ್ ಯಾಬಿನ್ ಪರ್ರೋ ಮೈತಾಕೆ ಹತ್ತೋಳ್ ಈಗ ಲುಗುಸ್ಕಿ ಹುಳ್ಕನಾನ್ ದೇಶ್ ತೋಳ್ ರಾಜಲ್ ಯಾಬಿನ್ ತುನ್ ನಾಸ್ಕಿಸಿ ವಾಟ್ತೋಳ್ ಅದ್ದಿಯ ದಬುರಾಲನಿ ಅಭಿನು ಓಂ ತೋಲ್ ಮರ್ರಿ ಬಾರಾಕಿದ್ ವೇಸೋಡಿ ವಾರ್ತೋಳ್ ಕಿ ಇಸ್ರಾಲ್ ದೇಶ್ ತೋಳ್ ಅಗ್ವಲೋಳ್ ಬೋಳ್ ಅಗ್ವಾಯಿತ ಖಾಗ್ ಪ್ರಜಾ ಬಹುನ್ ಅಪ್ನೋ ಇಚ್ಛಾ ತಲ್ ಭರ್ತಿಯಾದ್ ಇದನ್ ಲೈ ಪರಮೇಶ್ವರ್ ತುನ್ ಧನ್ಯವಾದ್ ಸೀಮ್ಟ್ ಯ ರಾಜ ಲೋಡಿಟ್ ಕೇಂಜಾಟ್ ಯ ರಾಜ್ ಕ್ಯಾನ್ವಾ ಲಡಿಟ್ ಕೌಕ್ ಲಗೆ ಕೇಮ್ಟ್ ಅನ್ನ ಖುದ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತಲಾಯಿ ವೇಸೋಡಿ ವಾರ್ಕ ಇಸ್ರಾಲ್ ತೋಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ದಾವ್ನ ಅನ್ನ ಭಜನ್ ಕೀಕ ಭಯಡಿಟ್ ಮಾವೋಲ್ ಬಿಬಳುಲ್ ಬೇರಿ ಅಂದುಲ್ ಉಲ್ ಬೇರಿ ಸೈತಾನ್ ಅಂದುಲ್ ಯದಿ ಇಮ್ಮಟ್ ಬೂನ್ ಸೆ ಛುಟ್ಕಾರ ಚಾಯ್ ಮಾಯ್ತುಡಿತೆ ಪಿಸ್ತೋಲ್ ಅನಿ ಸಚ್ಚೋ ಪರಮೇಶ್ವರ್ ಅಪನೋ ದುನಿಯಾ ತೋನ್ ಬನೆ ಕ್ಯಾನ್ ವಾಲೆ ಪ್ರಭುನ ಸುಮರಣ್ ಅನಿ ಅರ್ದಾಸ್ ಕೇಮ್ ಬೋಲ್ ಬಿ ಕುನ್ ಯೇಲ್ ಬೇರಿನ್ ಸೆ ಛುಟ್ಕಾರ ಸಿಸುತ್ತಾನೋಲ್ ದಬೋರಾನ ವಿಸುಡಿ ನಾಲುಂ ಪಾಟ್ತೆ ಅಮ್ಮಟ್ ದಬೋರಾನ ಸಂಬಂಧೆ ಒಂದೇ ಹಾಸಾತ ಅಧ್ಯಯನ ಕೀತ ಇಮ್ಮಟ್ ಖ್ಯಾಲ್ತೆ ಇರಟ್ ಕಿ ಔ ದಿನ್ ಇಸ್ರಾಲ್ ತಂಗ್ ಇತಿಹಾಸ್ನ ಇಂಧಾರೋ ವಾಲೆ ದಿನ್ಕ್ ಮತ್ತ ಒಂಡೆ ಅಮ್ಮಟ್ ಹುಡ್ತಾಮ್ ಕಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ಇಸ್ರಾಲ್ ತುನ್ ಮಹಾನ್ ರೂಪ್ ತಲ್ ಮೈಸುತ್ತೋಲ್ ಭಯಡಿಟ್ ಅಮ್ಮಟ್ ಹುಡ್ತಾಮ್ ಕಿ ದಬುರಲ್ ಉಂದ್ ವೀರ್ ಅನಿ ಹಿಮ್ಮತ್ ವಾಲೆ ಒಂಡೆ ವಾಕೋ ಜನಿ ಮತ್ತ ಪರ್ ಅದೇನ ಕಾಮ್ ಇಸ್ರಾಲ್ ಪ್ರಜಾತ ಅಲಗ್ ಕ್ಯಾನ ಅನಿ ಕಮ್ಜೋರಿ ತುನ್ ಭತೆ ಕ್ಯಾನ ಆಂದ್ ಇಮ್ಮಟ್ ಇಂಜಿಸಕೆ ಮಾಯ್ ತುಳಿಟ್ ಕಿ ಇಸ್ರಾಲ್ ದೇಶ್ ತ ಜಾತಿ ಇಚ್ಚೋ ಕಮ್ಜೋರ್ ಆಸಿ ರಹೆ ಮಾಸಿತ ಕಿ ಅದ್ದನ್ ಬೈರಿನ ಮುಕಾಬ್ಲಾ ಕ್ಯಾನ್ ಲೈ ಜನಿನ ಜರುತರ್ತು ನೇಣ್ ಬಿ ಜನಿ ಅದ್ದೆ ಸಮೇತೆ ರಾಜಗಾದಿ ಸಂಭಾಲೆ ಕ್ಯಾತಾಯ್ ಬಪ್ಪೋಳ್ ಮಾನ್ವಲ್ ಪಿಜ್ಜ ಆಸಿ ಹಂತೋಲೈ ಕಮ್ಜೋರ್ ಮಾನ್ವಲ್ ಜನಿನ ಅಚಲ್ತೋನ್ ಕಾಮ್ತೆ ಯೇತಿತೋಲೈಯು ಪರ್ ಇಸ್ರಾಲ್ ತ ಹಾಲತ್ ಬಿಲ್ಕುಲ್ ಅರ್ಸಿಸಿತ್ ಮಗರ್ ಖ್ಯಾಲ್ತೆ ಇರಗಿಟ್ ಯದಿ ಜನಿ ಅಪ್ನೋ ಜಗ ಯಾನಕಿ ರೋನ್ ಛೋಡೆ ಕ್ಯಾತ ಹೈತೆ ಇದ್ ಭಯಂಕರ್ ಖತ್ರ ಪೈದ ಕಿಸ್ಸಕೆ ಮೈತಾಯಿ ಫಿರ್ ಬಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ಇಸ್ರಾಲ್ ದೇಶ್ ತುನ್ ಮೈಸಿತುಲ್ ಒಂಡೆ ಮಯ್ಯನ ಬಾತ್ತೆ ದಬುರಲ್ ಅನಿ ಬಾರಕ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಭಕ್ತಿ ತ ವೇಸೋಡಿ ವರಿ ತೊಳೆಯು ಸಮಗರ್ ವಡುಲ್ ನ್ಯಾಯ ಕ್ಯಾನ್ ವಾಲೆ ಮತ್ತೋಲ್ ಯೇಲ್ ಕೊಂದನು ಹಕಲೆ ಕ್ಯಾನ ಪಯನ ತಲ್ ಇಸ್ರಾಲ್ ತುನ್ ಪಲಿಸ್ತೀರ್ ಲೋಗೋಳ ಇಪಿಟಲ್ ಛುಟ್ಕಾರ ಸಿಸುತ್ತುಲ್ ದಬುರನ ವಿಸುಡಿ ಇದ್ ಬಿ ವ್ಯಹ್ತತ ಅನ್ ಕಿ ಇಸ್ರಾಲ್ ದೇಶ್ ತೆ ಅಗ್ವಾಲೋಳ ಕಮಿ ಮತ್ತ ಸಮಯ ತೆ ಬೋಲೆ ಬಿ ಮಾನವಲ್ ಅಲ್ಮತ್ತೋಲ್ ಜೋ ಕಿ ಇಸ್ರಾಲ್ ತ ಅಗ್ವಾಯಿ ಕೇವಳ ಇದ್ದಲ್ ಲೈ ದಬುರಲ್ ಸಾಮ್ನೋ ವಾಯನ ಅರ್ತು ಪ್ಯಾರೋ ಭಯಡಿಟ್ ಇಸ್ರಾಯಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ದಾವುನ್ ಛೋಳೆ ಕಿಸಿ ಸೀತೋಡ್ ಒಂಡೆ ಪರಾಯ್ ಅನಿ ಅಂಜಾನೋ ಪೇನ್ಕನು ಅಪ್ನೋ ಕಿಸಿ ಏತೋಡ್ ದಬರಲ್ ಒಂದಿ ದಾಯಿ ಮತ್ತ ಅದ್ ಇಸ್ರಾಲ್ ತ ಔಲಾತ್ತುನ್ ಇದ್ಬರು ಹಾಲತ್ತೆ ಹೆಲೆ ಹುಡ್ಸಕೆ ವಾಯೋ ದಬರನ ನಜರ್ ಇಸ್ರಾಲ್ ದೇಶ್ ತೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಭಯ ಮಾನಕ್ಯಾನ್ ವಾಲೆಡ್ ಅಗ್ವಾಲೋಡ್ ಪರೋ ಲಗೆಮಾಸಿ ಮತ್ತ लोगोल बहुन बेनई भी जगते आपस ते मिले मांदो ते बोल परमेश्वर ता महान काम कना मांदी किंदो दबरल मुन्ने वासे कुन इसराइल देश ता पाड़ी ना बैरिर से लड़ाई क्या लाई मुन्ने की तो कुछ पाड़ी वालड बंग मदद हेले सीवर जरूरत ता समय ते वोड मुन्ने हेले वायोड दानता पाड़ी अपनो व्यापार ते मगन अच्छियत पर इसकार ना पाड़ी दबो रनसंग ने नितोड़ जबलू नानी नपताली ना पाड़ी अपनो जानता परवा क्यान बगैर बैरी ना मुकाबला की तोड़ दबोरल इंतहा की इसराइल तखाक नाल लड़ाई क्यान वाले तो परमेश्वर दाऊ मत्तोल मेरोजता बारे ते नाकुन बांगे ज्ञान हेले पर येड़ बोल आंदुर बोल परमेश्वर ता सहायता तलाई हेले वायोड़ सिसरा ना खिलाफ ते लड़ाई ता मुखियल हेबेर तजनी यायल आंद बारा खेले गदबरल यालता हिम्मत ता बारे ते वहताई फ्री केंजन वाले दोस्तारुड़ी इत केनी माई परमेश्वर दाऊ ना सहायता की तू उन्डने अमट अदेन नाम तुन पवित्र शास्त्र ते इज्जत असंग ने पढ़े माई तुरम दबोरन सिसराना दाई ना भी ख्याल लई सिसराना दाईन अपनो मर्री ना मौत्ता मांदी मालूम आसी मत्ता पर दूसरो झनिक इदना उल्टो सोच किसी रहे मासितंग भाईडिट दबोरना विसुड़ी ते अमट दबोरन उन्दी वाको दाईना रूप ते हुड़ी तुना अद इसराइल जाति ता उन्नति हुड़ाना चाहे मांदू अद अदन मैसी हुड़ाना चाहे मान अच्छा मान की परमेश्वर ता प्रजा परमेश्वर तुन वरितान वाले आयना चाहिए दबोरन लेका लैसोंग दाड़ी हयूं औ अपनो छवानु परमेश्वर ता भयते बड़े की तंग अंडे वो लाई सैतान से आत्मिक लड़ाई क्या ना लाई मुन्ने वाता है प्रिय केंजन वाले दोस्तालोड़ी इंगा मावा नेटाइत बाइबल अध्ययन ता कार्यक्रम इगई खत्म आई ताई मुन्ने डा कार्यक्रम ते मिसे फिर दूसरो बार मुलाकात आयल प्रभु यीशु मिकुन ये वचन ता जरिया ते आशीषन बरकत सेविल
इन्हीं के मावा कार्यक्रम सच्चो सरी केस दे माकुन विश्वास है कि इद कार्यक्रम ते मिकुन सब तुन आत्मिक फायदा पुट्टा होए यदि इद कार्यक्रम तुन केंजा न बाते मीवा मनते बांगे भी सवाल पैदा आयते होए या फिर मीवा जीवाते बांगे भी शंका होते इमार्ट मासे इद पताते संपर्किम मावा पता है यो
कार्यक्रम सच्चो सरी TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुरंड छिंदवाड़ा 480000 उन्दी मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 9707803993 मावा ईमेल पता है gundi@radio882.com पता उन्दी बार ओंडे केंची एनट कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुंग रंड छिंदवाड़ा 480000 उन्दी मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 9707803993 मावा ईमेल पता है gundi@radio882.com